लौंग और इलायची, ये जो जोड़ी एकदम अच्छे से एक साथ फिट हो जाती है ना, वैसे ही जो गवर्नमेंट हमको सेवाएं देती है ना, उसके साथ करप्शन भी उतना ही फिट हो जाता है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर महक तुमच्या सोबत आहेच, आणि प्रश्न मी तुम्हाला असा विचारला होता की ज्या प्रकारे आता स्वस्त धान्य दुकानांवरती प्रोटीन बेस्ड गोष्टी म्हणजे नॉनव्हेज, चिकन आहे, मटन आहे, अंडी आहेत, अशा गोष्टी तिकडे मिळणार आहेत, सो दॅट आपल्या बॉडीची जी प्रोटीनची गरज आहे ना ती पूर्ण व्हावी, ज्यांना शक्य नाही आहे, जे अफोर्ड करू शकत नाहीत, अशांना ते स्वस्त भावात मिळावं। तर नांदेडकरांना काय वाटतं की अजून काय मिळावं?
हाय, मी नांदेडवरनं कल्याणी बोलते।
बोल कल्याणी।
हा, मला वाटतंय की स्वस्त धान्य दुकानामध्ये ना ज्वारी पण द्यायला पाहिजे।
ज्वारीचा सध्या भाव काय चाललाय माहितीये का?
नाही माहिती नाही। जेवढे भेटतात ना त्याच्यामध्ये पण फ्रॉड काही खूप काही लोक निघाले, जे कोपनच्या दुकानामध्ये 10-20 किलो जसं देतात ना, तर त्यामध्ये 15 किलो द्यायले, 5 किलो आपण स्वतःच घ्यायले। काही ठिकाणी मी तर काही सांगू शकत नाही, पण नांदेडमध्ये पण खूप काही ठिकाणी आहे जे इलेक्ट्रिक मशीन आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी मध्ये करायले आणि काही 15 किलोच द्यायले। खूप जागी लोक निघालेत, पण खूप असं गरिबांना खूप त्रास होतोय। सरकार जे पण काही योजना काढते ते गरिबांपर्यंत पोहोचायला पाहिजेत ना। तुम्ही द्यायले सरकार, तर यांनी का असं करतायत? आता आमच्याच ठिकाणी काही ठिकाणी 15 किलो धान्य देत आहे, 20 किलो द्या बोललं तर नाही म्हणे, तेवढंच येत आहे, एवढंच पाहिजे, असं काही लोक म्हणायले।
मापात पाप करणारे लोक इकडे सुद्धा आहेत, असं करू नका हो। म्हणजे ज्यांना अफोर्ड करू शकत नाही, जे त्यांच्यासाठी या सुविधा पुरवल्या जातात, तुम्हाला काय मिळणार आहे असं करून? खरंच अशा गोष्टी जर का कुठे घडत असतील ना, तर त्या नक्की तुम्ही रिपोर्ट केल्या गेल्या पाहिजेत। त्याचबरोबर मला सांगा की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या स्वस्त धान्य दुकानावरती मिळाव्यात असं तुम्हाला वाटतं। 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।